योगं करोति वाचारम् अंगं गयते देवीं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी हम बद्ध्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवन्द्वेषिणी नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे कुलारविन्दायतपत्रमेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दीर्घैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितम् तद्व्रतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं वितु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलम् करुणाकारम् श्रीकैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशम् संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनम् परमम् शान्तम् पापसेवासिनम् भजे सोऽहम् सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः नीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशान्तिसलोचयुक्तमधुप स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानावचनानुभूय प्रतिपतिक साक्षी स्वयं कावड़ी भारहस्ते किले कनाक सदृश सोमंगरदारितम वंदेव स्वामी माधवनाथ वल्लभमसो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्त सुशांतकांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुल्यत्वमासादितम् वंदे मकलंगनाथयतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काल कौतूहल कलातीत। यावेपर्यंत आपण आलेले आहोत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या स्वरूपानी परिपूर्ण असलेल्या हे सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो। ज्यांच्यापासून विषय दूर झालेले आहेत, जे विगत विषय आहेत, जे देहभावामध्ये अडकलेले नाहीत, जे इंद्रिय सुखाला कमी महत्व देतात आणि परमात्म सुखाकरता म्हणून प्रयत्न करतात, अशांचा सांभाळ करणारे आपण आहात। अशांना आपण वात्सल्याने सांभाळता, अशांचं आपल्याला कौतुक असतं। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। कलित काळ कौतूहल कलातीत, काळाची क्रीडा मोठ्या कौतुकानी चालवणारे असे आपण आहात। काळ याचा अर्थ भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हाही एक काळ समजला जातो। जो होऊन गेलेला आहे असा, जो सांप्रत चालू आहे असा आणि पुढे होणार आहे असा, अशी काळाची काल्पनिक विभागणी केली जाते। वस्तुतः जो भूतकाळ आहे तो संपून गेलेला असल्यामुळे तो केवळ स्मृतीत असतो। जर स्मृतीतून तो जाईल तर भूतकाळ नावाचा प्रकार नाही। भूतकाळ आपल्या स्मृतीमध्ये आहे, पण भूतकाळाचं वैशिष्ट्य असं की भूतकाळात जे कष्ट सहन केलेले असतात त्या आठवताना आपण त्या काळाशी जणू एकरूप होतो. भूतकाळात जर अपमान झालेला असेल तर तो आठवला तर आत्ताच्या काळात देखील, म्हणजे आत्ता तशी परिस्थिती नसतानाही, आपण ऐकतो की नाही की तुमच्या घरी मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा तुमची बहीण मला असं असं म्हणाली होती. 30 वर्षापूर्वी बहिणी यांची म्हणालेली होती, पण ते आत्ता जर आठवत असेल तर जणू आत्ता तो प्रसंग घडतो आहे, इतकी तडफड तगमग होते, चीड निर्माण होते. वस्तुत ते सगळं संपलेलं असतं. एकदा गौतम बुद्धांकडं एक व्यक्ती आली आणि रागवलेली होती. गौतम बुद्धांशी खरं म्हणजे तिला बोलायचं भांडायचं होतं, पण ती बुद्धांच्या अंगावर थुंकली, बोलताही येईना, आणि रागानी निघून गेली. आणि मग त्या व्यक्तीला असं वाटलं की आपण हे काय केलं. रात्री त्याला पश्चाताप झाला की आपण निदान बोललो असतं तरी चाललं असतं, पण ही इतकी गर्हणीय कृती आपण केली, आपण असं करायला नको होतं. त्याला रात्रभर झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी बुद्धांकडे तो गेला तर बुद्ध त्या जागेहून दुसऱ्या गावात गेलेले होते, तो त्यांच्या पाठोपाठ तिथं गेला आणि बुद्धांना तो नमस्कार करून माफी मागायला लागला, काल मी असं करायला नको होतं. तर बुद्ध असं म्हणाले की कालची वेळ आता नाही, कालचा काळ आता नाही, तुझे शब्दही विरून गेलेले आहेत, आता ही नवीन वेळ, नवीन काळ आहे, नवीन जागा आहे. त्या घटनेला आता अस्तित्वच नाही. भूतकाळ हा फक्त आपल्या स्मृतीत असतो, त्याला सत्यत्व नसतं. आणि भविष्य काळ देखील काल्पनिकच असतो, येणारा असतो. काल्पनिक अशा करता, व्यक्ती करता काल्पनिक, व्यक्ती करता अशा करता काल्पनिक की आपण उद्या आहोत असं धरून व्यक्ती नाना व्यवहार करत असते, पण सांगता येत नाही. असे व्यवहार करणारी व्यक्ती दुसऱ्या दिवशी नसते देखील. भविष्य काळ नावाचा जो प्रकार आहे तो अशा तऱ्हेने सापेक्ष आहे, काल्पनिक आहे. एवढंच नव्हे तर ही काळाची जर विभागणी पाहिली तर ती विभागणी म्हणजे कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, ही पृथ्वीवर घडणारी घटना जी आहे ती घटना दिवस आणि रात्र, ही घटना तशी केवळ पृथ्वीवर घडणारी आहे. पृथ्वीच्या कक्षेच्या जर बाहेर गेलं तर तिथं दिवसही नाही आणि रात्रही नाही. दिवस रजनीचे परिमित्य भावया असावा आदित्य. सूर्य आहे म्हणून दिवस आणि रजनी हा भेद आहे. तो गेली या उर्वरित त्याचे काय म्हणावे. पृथ्वीच्या बाहेर दिवसही नाही आणि रात्रही नाही. जर काही असेल, साधी कल्पना जर केली तर, जर काही असेल तर केवळ स्थिर असा वर्तमान काळ असेल, बाकी काहीच नसेल. तसंच काळ म्हणजे मृत्यू देखील आहे, व्यक्तीच्या बाबत मृत्यू देखील आहे. जन्म आणि मृत्यू ही काळाची जी लीला आहे, तसंच काल आज आणि उद्या, मागचा क्षण, आत्ताचा क्षण आणि पुढचा क्षण, त्याच्यामध्ये आत्ताचा क्षण जो आहे तर तो सत्य आहे, पुढच्या क्षणाची प्रतीक्षा आहे. पण पुढचा क्षण जेव्हा आत्ता येतो तेव्हा तो आत्ताचाच क्षण असतो, वर्तमान असतो. त्या तऱ्हेने भविष्यकाळ नावाचा कोणताही प्रकार नाही. म्हणून आत्ताचा जो क्षण आहे, आत्ताचा जो काळ आहे, तो काळ आणि त्या काळामध्ये राहणं, लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट असं कृष्णमूर्ती म्हणायचे. क्षणाक्षणाला राहणं, फक्त त्या क्षणात राहणं, जसा आत्ताचा क्षण आहे. आत्ताच्या क्षणात काहीच नाहीये. तुम्ही इथं बसलेले आहात याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ऑफिस नाहीये, घर देखील आत्ता नाहीये. हा क्षण संपल्यावर, म्हणजे क्षणाक्षणानी प्रत्येक वेळेला वर्तमान क्षण अनुभवत प्रवचन संपणार आहे आणि तुम्ही घरी जाणार आहात, पण ते आत्ताच्या क्षणाला नाही. आत्ताच्या क्षणाला काहीच नाही. या क्षणाला सुखही नाहीये, या क्षणाला दुःखही नाहीये. मन उपस्थित होतं तेव्हा सुख आणि दुःख देखील येतं. पण आत्ता क्षणाला, चालू क्षणाला जो राहतो तो मनाखेरीजच राहतो. जर मन आलं तर मग भूतकाळ तरी आला किंवा भविष्यकाळ तरी आला. म्हणून ही जी काळाची लीला आहे, ती लीला ज्याच्या अंकित आहे असे कलित काळ, काळाची क्रीडा, कौतूहल याबाबत, काळाच्या क्रीडेबाबत जे कौतुकानी असतात असे, या क्षणामध्ये जे राहायला शिकवतात आणि राहतात असे, आणि मृत्यू आणि जन्म, हा जो मृत्यूला काळ म्हटलेलं आहे, तेथ द लेव्हलर असं म्हटलेलं आहे. इट लेव्हल्स ऑल, तिथं सगळं संत. एका व्यक्तीनी जन्माला आल्यापासून ते काय त्याचा मृत्यू ठरलेला आहे तिथपर्यंत किती कष्ट उपसलेले असतात, किती दुःख अनुभवलेली असतात, किती अडचणीतून गेलेला असतो, किती सुखाच्या प्रसंगातून गेलेला असतो. पण मृत्यू उपरांत जेव्हा काळ येतो तेव्हा त्याच्यातनं काहीच राहत नाही, कारण ते सगळं देहापुरतं असतं. तो देहच गेला. अशा रीतीने काळाच्या क्रीडेकडे कौतुकानी पाहायला शिकवणारे आणि कौतुकानी पाहणारे, आम्हा नाही जन्म, आम्हा नाही मृत्यू असं म्हणणारे असे आपण आहात. कलातीत आणि सगळ्या प्रकारच्या कला संपल्यानंतर, म्हणजे प्रतिपदेपासून ते पौर्णिमा आणि पौर्णिमेपासून प्रतिपदा आणि अमावस्या, अशा 16 कळा चंद्राच्या, अशा असताना देखील त्याच्या निरपेक्ष चंद्र जसा परिपूर्ण असतो, आपल्या स्वतःच्या ठिकाणी परिपूर्ण असतो, तसे जन्म, बालपण, तारुण्य, मध्यम वय, वार्धक्य आणि मृत्यू, या जर कला धरल्या मनुष्याच्या जीवनाच्या, शरीराच्या, तर हे सद्गुरु तुम्ही देह मन बुद्धीच्या पलीकडे स्वस्वरूपाने युक्त असल्यामुळे आपण नेहमीच या सगळ्या कला असताना त्याच्या बाहेर कलातीत असे असतात. जय जय देव निश्चळ, देह मन बुद्धी चंचल आहे. आणि आपण आत्मतत्वानी युक्त असल्यामुळं आत्मतत्वाच्या ठिकाणी चलन नाही, आपण निश्चळ आहात. हे निश्चळ होण्यासाठी मनाचं चलन थांबवायला लागतं, तर्क थांबवायला लागतो, अंतःकरण वृत्ती आत व्हायला लागते. जी अहंता आहे, देहावर बसलेली अहंता, ती मूळ अहंता म्हणजे स्वरूप सुख त्याच्यामध्ये बुडून गेलेली असली पाहिजे. अशा स्थितीमध्ये कोणतंच चलन नसतं. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंडील. आपण निश्चळ आहात. किती निश्चळ आहात? तर चलित चित्त म्हणजे भ्रमण करणारं चित्त, फिरणारं चित्त. या क्षणाला चित्त इथून कुठेही जाईल, त्याच्या चंचलतेला सीमा नाही. अर्जुनाने चंचलम ही मन कृष्ण प्रमाद ही बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोहो इव सुदुष्करम असं म्हटलेलं आहे. मन अतिशय चंचल आहे, थोडंही एका ठिकठिकाणी स्थिर राहत नाही. मन स्थिर राहणं हा वाक्प्रयोगच चुकीचा आहे. जसं नदी कधीच स्थिर नसते, जी वाहते ती नदी, तसं ज्याच्यामध्ये अव्याहत कल्पना येतात आणि जातात, विषय येतात आणि जातात, चित्तवृत्ती उठते, तिचा मध्य होतो, निमते, परत चित्तवृत्ती उठते. चलनालाच मन चित्त असं म्हटलेलं आहे. आणि हे चलन जे आहे चित्ताचं, ते विषयाच्या योगाने होतं. हे जे चलित चित्त आहे, त्या चलित चित्ताचं भक्षण करणारे, त्याचं सेवन करणारे आपण आहात. म्हणजे ते चलित चित्त संपवणारे आपण आहात, ते खाऊन टाकणारे आपण आहात, ते निरस्त करणारे आपण आहात. आणि असं चित्त निरस्त झाल्यामुळं, चलित चित्ताचं सेवन केल्यामुळं तुंडील म्हणजे ज्यांचं पोट मोठं झालेलं आहे असे. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणकोण संत पाहिले ते कळू जाणे की त्यांचं पोट मोठं होतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की पोट वगैरे जरा मोठं झालं की महाराजांचं बसतात बसलं असं समजावं असं महाराज म्हणायचे. गोंदवलेकर महाराज वाढायचे. गणपतीचं वर्णन देखील ज्ञानेश्वर महाराजांनीही केलेलं. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ते त्यांचं उदर विशाल असंच केलेलं आहे. चित्त ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी मोठी पोकळी निर्माण होणं, तुंडील म्हणजे भरपूर अवकाश असणारं पोट जणू. चलित चित्त थांबल्यामुळं केवळ चिनाकाशच शिल्लक राहिला, मोठा अवाढ होते विस्तारित असं. जगत उन्मीलन विरल केली प्रिय, अशा प्रकारे तुम्ही निश्चळ आहात। तुमच्या निश्चळत्वाने चलित चित्त पान तुंडील असे आपण झालेले आहात, आणि जगत निर्माण होणं आणि जगताचा नाश होणं, जगत उन्मिलन विरल, जगताचा नाश होणं, जगत निर्माण होणं आणि जगताचा नाश होणं, या प्रकारची क्रीडा ज्यांना प्रिय आहे असे आपण आहात। आपण ब्रह्मदेवाच्या दिवसाबद्दल ऐकलेलं आहे। ब्रह्मदेव देवाचा जेव्हा दिवस होतो सहस्र युग पर्यंत असं भगवत गीता म्हणते, त्याच्यात सहस्र युग येतात आणि जातात, कितीतरी इंद्र येतात आणि जातात, कितीतरी मोठा काळ सरतो, सगळ्या जगाची निर्मिती होते, आणि जेव्हा जगत नाहीस होतं तेव्हा त्याच्या मूळ अव्यक्त स्वरूपामध्ये सगळी प्रकृती आपल्या अव्यक्त स्वरूपामध्ये लीन होऊन जाते। सगळं दृश्यतेची झाले, काही अदृश्य जे होते असं जे आहे तर ते दृश्य झालेलं आता परत अदृश्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होते, जगताचा प्रलय नाश होतो। जगत निर्माण करणं आणि जगताचा नाश करणं हा ज्यांचा खेळ आहे असे मोठ्या कौतुकाने मोठ्या क्रीडेने आपण जगत निर्माण करता आणि आपण जगताचा नाश करता। आपल्या जगताचे निर्माण करणारे आपणच आहोत, निर्मिते आपण आहोत। माझे एक विश्व आहे, तुमचा एक विश्व आहे, तुमची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुमचं विश्व बसलेलं आहे। तुम्ही जे राहता, तुमचे नातेवाईक, तुमचे संबंधित, तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाविषयीची माहिती, थोडी बहुत जगताविषयीची माहिती तुम्हाला असलेली, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराची माहिती, तिथे असणारे परिचित लोक, तुमचे अनेकांशी होणारे व्यवहार, सुख दुःखाचा खेळ, हे तुमचं जगत आहे। आणि जे तुमचं जगत आहे एका गावात राहून देखील ते जगत जे यांचं आहे ते यांचं नाही, जे त्यांचं आहे ते यांचं नाही, प्रत्येकाचं जगत निराळ आहे। प्रत्येकाच्या चित्तामध्ये जगताचं निर्माण होतं आणि हे निर्माण ज्याच्या त्याच्या कर्मांनी होतं। माझ्या जगताचं निर्माण होण्यासाठी माझी कर्म जबाबदार आहेत, आणि मग जगताची परिस्थिती माझ्या मनामध्ये निर्माण होते। विनोबांना कोणीतरी असं विचारलं की माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं, असे बरेच वेळेला एकमेकांना विचारतात ना। तर विनोबा असं म्हणाले की तुझ्या जागी जर मी असतो तर तू केलं ते करण्याखेरीज मला पर्यायच नव्हता, कारण त्यावेळेला तुझं जे विश्व तेच माझं झालं असतं, तुझी जी मनोवृत्ती तीच माझी झाली असती, मग तू केलं तेच मी केलं असतं। माझ्या परिस्थितीतून मी या परिस्थितीला कसं तोंड दिलं असतं हे वेगळं, पण तुझ्या जागी जर मी असतो, प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे आणि ते स्वनिर्मित आहे। परमेश्वरांनी निर्माण केलेलं विश्व ही अजून एक गोष्ट आहे आणि मनुष्य निर्मित विश्व ही अजून एक गोष्ट आहे। जगत उन्मिलन विरल, ते जगत निर्माण देखील होतं आपल्या कर्मांनी, आपल्या वासनांनी, आपल्या विकारांनी, आपल्या विचारांनी, आपलं विश्व निर्माण होतं. त्याच्या बाहेरचं विश्व आपल्याला माहीत नसतं आणि हे विश्व नाहीसं होऊ शकतं. हे निर्माण झालेलं विश्व देखील नाहीसं होऊ शकतं. मनामध्ये विश्व ज्या निर्माण होतं ते मनच जर नाहीसं झालं तर विश्व नाहीसं होतं. विशेष करून ध्यानाच्या वेळेला आपलं विश्व काय आहे ते आपल्याला कळतं. प्रत्येकाला आपण कसे आहोत ते कळतं. आपल्या कामना, आपल्या ओढी, आपल्या प्रकृती, आपली प्रकृती. समर्थ म्हणतात ना, काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती. ते ध्यानामध्ये समजतं. एरवी आपल्याला एरवी आपण विषयाशी एकरूपच असतो, तदाकारच असतो. त्यामुळे विषयांनी आपल्यावर किती कुरघोडी केली हे आपल्याला कळत नाही. आपण त्याच्यामध्येच असतो, त्याच्यामध्येच रमतो. पण जेव्हा आपण विषयांपासून स्वतःला वेगळे काढतो साक्षी भावनेनी, अलिप्त भावनेनी, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं विश्व काय आहे. कोणी कोणी साधक म्हणतात की मी ध्यानाला बसलो आणि मला भीती वाटली, मी डोळे उघडले, इतके वाईट विचार माझ्या मनात कसे आले असं मला वाटलं. तू ते केलेले होते, तू ते जोपासलेले होते, तुझ्या अंतर्मनात गेलेले होते. कधीतरी काही पाहिलं असेल, कधीतरी ऐकलं असेल, कधीतरी वाचलं असेल, त्याचे संस्कार झाले असतील आणि ते बाहेर येत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की नामाला बसल्यानंतर जास्त विचार येतात अशी साधक तक्रार करतात. तेव्हा ते असं म्हणत असत की एक साधू एका झोपडीत राहत असे आणि त्या झोपडीत मोठ्या आनंदाने राहायचा, तिथं झोपायचा, तिथं त्याची उपासना करायचा, पूजा अर्चा करायचा. त्या झोपडीमध्ये काही बिळ देखील होती. एकदा त्याच्या असं मनात आलं की एवढी बिळ आहेत, त्याच्यात काय आहे कोण जाणे, म्हणून त्याने पाणी उकळलं आणि उकळतं पाणी प्रत्येक बिळामध्ये ओतलं तर त्याच्यातून दोन पाच साप बाहेर आले. अशी गोष्ट सांगून महाराज असं म्हणायचे की ते बाहेर आले, आता आत न जाण्यासाठी बाहेर आले. तुमच्या ठिकाणी जे विश्व निर्माण होतं त्याच्याकडे तुम्ही साक्षीत्वानी पाहून त्याचं खंडन करायचं आहे, त्याला सोडून द्यायचं आहे, त्याला प्रतिसाद द्यायचा नाहीये. प्रतिसाद दिला नाही तर कोणताही विचार असो, कोणताही विकार असो, कितीही बलवत्तर असो, तो गळून पडतो. पहिला विचार जो उठतो त्याला कोणाचा इलाज नाही. अचानक आपल्या मनात जे विचार उठतात त्याला काही इलाज नाही. पण उठलेल्या विचाराकडे साक्षीत्वानी पाहून दुर्लक्ष करणं, आत्मस्थिती राखून साक्षीत्वानी दुर्लक्ष करणं म्हणजे तो विचार सोडून देणं, त्याचा हात धरून न फिरणं, असं केल्यामुळं ते विचार नाहीसे होतात, ते विश्व संपत. असं विश्व संपवणं हा तुमचा खेळ आहे. आणि हे संपलेलं विश्व ध्यानातून जाग झाल्यानंतर आणि व्यवहार करायला लागल्यानंतर आपल्या कर्मानुसार परत चित्तामध्ये ठाण मांडून राहणं हाही तुमचाच खेळ आहे. जगत उन्मिलन, जगताची उत्पत्ती आणि विरल नाहीस होणं ही क्रीडा तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. तर हरकत संहिता आले. मागे एकदा असाच विषय राहळकर मंदिरामध्ये मी सांगत असताना माझी अशी कल्पना, जेव्हा आठवा अध्याय किंवा असं काही चाललं असेल की ज्याच्यामध्ये मृत्यू किंवा जगताची उत्पत्ती आणि विनाश असा विषय निघाला, तर त्यांनी मला खाली येऊन सांगितलं की एका जर्मन शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की जग जेव्हा प्रलय होतो किंवा जगत नाहीसं होतं तर असंही होण्याची एक शक्यता आहे त्याचं संशोधन आज आले सर इथं. ते असं म्हणाले ते की मनुष्याला जगताचा जो सेन्स होतो बुद्धीमध्ये आपल्याला जे जगत जाणवतं तर ते सेन्स होणं बंद झालं की झालं जगताचा प्रलय झाला नाश झाला. म्हणजे प्रत्यक्षत सगळं नाशच होऊन जाईल असं सांगाय असं होण्याची गरज नाही. तर मनुष्य मात्राला जो जगत सेन्स होत ज्या तऱ्हेनी तर ते जाणवणं बंद होऊ शकतं. जसं जाणवायला सुरुवात झाली तसं कधीतरी एका खेळामध्ये ते जाणवणंच बंद होईल तेव्हा देखील आमच्या पक्षी जगताचा नाशच झाला. बरोबर ना सर? अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. तर हा एक शास्त्रीय दृष्टिकोन आणि संशोधकांचा दृष्टिकोन जगत उन्मिलन विरल याच्या बाबत आहे. पण सद्गुरूंचं स्तवन करत असताना आमच्यामध्ये जगत उत्पन्न होणं म्हणजे जगताची स्मृतीच निर्माण होणं आणि ही स्मृती सगळ्या मानव जातीची एकदम जाईल असं तो शास्त्रज्ञ म्हणतो. पण ही क्रीडा सद्गुरु करतच असतात. त्यांनी जे सांगितले की असं कधीतरी होईल ती रोज घडणारी घटना आहे. जो ध्यानाला बसतो त्याचा सेन्स जगताविषयीचा स्वतःच्या देहाविषयीचा बाह्य संज्ञा शून्य होतो. मन नाहीसं होतं. बाहेर जणू झोपलेला आणि आत अत्यंत जागा अशी ज्याला जागृत झोप असं म्हणतात या क्रीडेमध्ये हे सद्गुरु आपण प्रवीण आहात. आपला हा आवडता खेळ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय देव निष्कळ हा कलातीत कलारहित निष्कळ हा शब्द वारंवार येतो आहे. आपण कलारहित म्हणजे जर कला असतील तर देहाच्या कला सकल आणि कलारहितता असेल तेव्हा निरवयव संपूर्ण स्वरूपानी युक्त असे आपण आहात. हे सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो. स्फुरद मंदानंद बहळ. स्फुरद म्हणजे सतत स्फुरत असणारा स्फुरण मात्र. काय मंद आनंद म्हणजे मंद आनंद ज्यांच्या ठिकाणी सतत स्फुरत आहे असे आणि हा आनंद मात्र बळ म्हणजे खूप विपुल. जसं काही काही परफ्यूम असतात तर ते सौम्य असतात आणि काही काही त्याला काय म्हणायचं उग्र उग्र असतात भडक असतात डार्क असतात. हा जो स्वरूपाचा आनंद आहे ना तर तो मंद आनंदच आहे. म्हणजे तो जाणवतो अतिशय मंद रीतीने जाणवतो. मग जेव्हा आरोग्यपूर्ण हेल्दी असा आनंद असतो तो नेहमी मंद जाणवत असतो. तुम्ही आजारी आहात तुम्हाला टायफॉइड झालेला आहे 15-20 दिवस ताप त्या तापानंतर आलेला अशक्तपणा सगळं भरून निघायला 25-1 दिवस लागले. तुम्हाला जेवण जात नव्हतं तुम्हाला उत्साह नव्हता तुम्ही पडून होतात तुमचा ताप हटत नव्हता तुम्हाला काळजी वाटत होती आजूबाजूच्यांना काळजी वाटत होती. तो ताप तुमचा ओसरला. तुम्ही म्हणता की आता जरा बरं वाटतंय मला हा स्टाप नाहीये बरं वाटतंय. हे जे बरं वाटणं आहे ती आरोग्यपूर्ण स्थिती नाही. आरोग्यपूर्ण स्थिती ती की जी आहे आणि ती तुम्ही सांगत नाही. जसं आता आपली स्थिती आहे, तुम्ही कोणाला मुद्दामून सांगायला जाता का वा छान मस्त आता काही 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 नव्हतं, त्याच्या सापेक्ष ते बरं झालं म्हणून बरं वाटणं असं जे म्हणतो, तर ते बरं वाटणं आता छान वाटतंय असं सांगणं देखील थोडं उग्रच असतं. तो जो आरोग्याचा आनंद आहे तो आरोग्याचा आनंद जरासा डार्क असतो, उग्र असतो. आणि मग तुम्ही खरे बरे होता. अजून 8-10 दिवस विश्रांती, 1 महिनाभर झाला कि मग सकाळी बाहेर जाऊन येतात, संध्याकाळी बाहेर जाऊन येतात, दुपारी लायब्ररीत जाऊन येतो म्हणतात, घरचे म्हणतात बाहेर पडू नको, आणि मग ऑफिसमध्ये जायला लागतात. आणि मग 4-8 दिवसांनी मी आता बरा झालो असं तुम्ही सांगतही फिरत नाही, पण तेव्हा तुम्हाला खरा मंद आनंद आरोग्याचा येत असतो. तुमचा मुलगा 5 झाला, कोणाकोणाला झोप लागत नाही, खूप चांगला रिझल्ट लागला मुलाचा, आणि इतकं काही वाईट नाही ते, त्याच्या दृष्टीने संसाराच्या पूर्णतेच्या दृष्टीने योग्यच आहे. पण हा जो आनंद आहे, हा आनंद असा प्रकर्षाने असणारा असा आनंद, आणि मग नंतर त्याची सहज स्थिती होते. तुमच्या मुलाचं चांगलं चाललेलं आहे हेही तुम्हाला नीट आठवत नाही, त्याचं सारखं स्मरण ठेवावं लागत नाही, त्याचं आता नीट लागी लागणार आहे याची खात्री झाली. मग जे समाधान असतं ते मंद होत, पण ते टिकाऊ असत. असा जो स्फुरणारा आनंद आहे, सुरुवातीला सद्गुरूंकडं कोणी येतो, प्रवचन ऐकतो, सत्संगाला येतो, त्यांच्या सान्निध्यात येतो, आणि किती लोकांना सांगतो फार चांगलं तुम्ही जा, त्याच्या आत मावत नाही तो आनंद. मग ते सांगतात ते ऐकून समाधान होतं, शांत वाटत, बरं वाटत, अनुग्रह होतो. अनुग्रहाच्या सुरुवातीच्या 2-6 महिन्यातच तुमची एकदम प्रगती होते, मन शांत होते, हलकं वाटतंय, चांगलं वाटतंय असं तुम्ही म्हणता. आणि मग नंतर तुमची साधना जशी सुस्थिर होते तेव्हा तुम्ही साधनेच्या बाबत निश्चिंत होता, पण इतके सांगत नाही असं होतं. असा एक मंद आनंद तुम्ही अनुभवायला सुरुवात करता. त्याचा डांगोरा पिटेन असे होता, बोध टिकला. बोध आणि आनंद हा एकच शब्द आहे. खरं म्हणजे शुद्ध अस्तित्व म्हणजे सत. आपण आहोत, केवळ आहोत, देहाखेरीज ही, मनाखेरीज ही, बुद्धीखेरीज ही, आपलं जे शुद्ध अस्तित्व आहे म्हणजे सत स्वरूप आहे, ते सत स्वरूप आहे हे त्या सत्स्वरूपाला समजतं, म्हणून ते चित रूप देखील आहे. जे सत्स्वरूप आहे अविनाशी, तेच जाणीवेनीही युक्त आहे, ती ज्याची त्याला समजते त्या अविनाशी शुद्ध स्वरूपालाच आपण अविनाशी आहोत, चैतन्य मात्र आहोत हे समजत. आणि अविनाशी चैतन्य केवळ आहे आणि इथं दुसरं काहीही नाही. द्वैतात भयम, द्वैत नाहीच आहे, अशी स्थिती निर्माण होते तेव्हा ते अविनाशी चैतन्यच निश्चिंत, शांत, निरार्थ, निष्काम. आनंदमय, त्याला आनंद हा शब्द एकच शब्द आहे, कामना रहित, मत्सर रहित, दंभ रहित। कारण देह असेल तर दंभ आहे, देह असेल तर कामना आहे, देह असेल तर शत्रू मित्र आहे, देह असेल तर वैषम्य आहे, म्हणून वैषम्य रहित। अशी जी स्थिती राहते ती स्थिती त्याला आनंद असं म्हणतात। हा बोध म्हणजेच आनंद जेव्हा सुस्थिर होतो तेव्हा तो नेहमीच त्याच्याबरोबर असतो आणि त्याला मुद्दामून तो सगळ्यांना सांगावं असं वाटत नाही, तो सहजच शांत असतो, सहजच प्रेमळ असतो, सहजच सुखाचा समाधानाचा भावनेत असतो कशाही परिस्थितीमध्ये। तेव्हा त्याच्याजवळ तो आनंद असतो आणि सतत येणारा मंद आनंद बहळ, म्हणजे मंद असला तरी भरपूर सतत सतत तो आनंद त्याला, ते सुख त्याला अनुभवायला येत राहतं। म्हणजे सकाळी देखील, दुपारी देखील, संध्याकाळी देखील, रात्री देखील, दुसऱ्या दिवशी देखील, या महिन्यात देखील, पुढच्या महिन्यात देखील, सगळ्या आयुष्यात। म्हणून बहळ, आपण निरवयव संपूर्ण आहात हे सद्गुरुदेवा असं असल्यामुळं तुमच्या ठिकाणी स्फुरणारा मंद आनंद बहळ आनंद देखील मंद आणि बहळ बोध असा भरपूर कायम टिकणारा असा असतो। नाहीतर मग सकाळी बोध राहतो, मग कमी कमी होत जातो, मग नाहीसा होतो, परत केंद्रात येतो, परत श्रवण करतो, परत त्याचं स्मरण होत, असं आता नाही। असे आपण आहात, आपला जय जयकार असो। नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत, एक एक दीड दीडच ओळी होती, तुम्ही नित्य स्वरूप आहात, अखिल मळ म्हणजे सर्व प्रकारची मलिनता पाप निरस्त करणारे आपण आहात, आणि मूळभूत म्हणजे निशेष निरस्त करणारे असे आपण आहात। पुढच्या वेळी बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 मनितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा हृदः कस्य सिद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरी 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 हरी। ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीचे बोला कुंडली करे श्री ज्ञान देव तुका श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।